आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहाय्यक प्रयोगशाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह चार मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे डब्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार. आणि भारतीय अंतराळवीर सुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. आधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात असून तंत्रज्ञान, सायबर आणि फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेता येत्या काळात लोकाभिमुख आणि ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांची व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं. धंतोली परिसरात प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आणि गृह विभागाच्या 3 नवीन प्रकल्पांचं ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहाय्यक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशातली सगळ्यात आधुनिक अशा प्रकारची या ठिकाणी सायबर फॉरेन्सिकची व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली आहे. या ठिकाणी देशातली सगळ्यात आधुनिक सायबर लॅब ही आपण महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे. आज जी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे ती आता अन्य कुठल्याही राज्याकडे नाही. किंबहुना अनेक राज्यातले लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला विनंती करतायत की अशा प्रकारची लॅब आपण तयार करून द्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुन्ह्याची सिद्धता होऊन गुन्हेगारास शासन आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांची भूमिका महत्वाची ठरते. विकसित भारताच्या दिशेनं मार्गक्रमण करताना गुन्हे सिद्धतेचं हे प्रमाण 90% घेऊन जावं लागेल. नागपूर इथल्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही अत्याधुनिक करण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यात आली. या प्रयोगशाळेच्या इमारतीचं भूमिपूजन ही एक समाधानाची बाब असून फेब्रुवारी 2027 या इमारतीचं बांधकाम पूर्ण व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. निकम यांच्यासह समाजसेवक सी सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ डॉ मीनाक्षी जैन यांची नियुक्ती झाल्याची अधिसूचना गृहमंत्रालयानं आज जारी केली. संविधानाच्या अनुच्छेद 80 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे. उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केलं होतं. सदानंद मास्टर हे केरळचे असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंड इथं भारताचे राजदूत म्हणून काम केलं आहे. तसंच ते 2023 भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत होते. डॉ मीनाक्षी जैन या दिल्लीच्या गार्गी महाविद्यालयात इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही मान्यवरांचं समाज माध्यमांवरून अभिनंदन केलं आहे. उज्ज्वल निकम यांची कायद्याच्या क्षेत्रातील आणि संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे. ते यशस्वी वकील असून अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहिली आहेत अशा शब्दात पंतप्रधानांनी निकम यांचं अभिनंदन केलं. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा में डिफीट होना जिनको तकलीफ दुख हुआ था उस तकलीफ और दुख को आज हमारी राष्ट्रपति महोदया ने और प्रधानमंत्री जो पहले बार हमारे मोदी जी साहब पहली बार हमें मिले थे लोकसभा के कैंपेन में तब उन्होंने जो विश्वास मेरे खांदे पर हाथ रख के बताया था जताया था उससे बहुत मैं भावुक हुआ था. और जैसे ही कल उनका मुझे टेलीफोन आया और उन्होंने कहा उज्ज्वल जी राष्ट्रपति महोदय आप पर एक जिम्मेदारी सौंपना चाहते हैं क्या आप जिम्मेदारी ले सकते हैं तो उन्होंने मुझे कहा कि हम राष्ट्रपति महोदय का ऐसा निर्णय है कि आपको राज्यसभा में लिया जाए ताकि देश के लिए संविधान के लिए कुछ अपना शक्ति खर्च कर सके.
बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी त्वरित कडक कारवाई करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे हे निर्देश दिले आहेत. देशभरात बनावट खतांचं वितरण, खतांचा काळाबाजार तसंच खतांच्या गोण्यांवर खोटी लेबलं लावण्यासारख्या अवैध गोष्टींना आळा घालायच्या उद्देशानं हे पत्र कृषीमंत्र्यांनी लिहिलं आहे. कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य यावं याकरता त्यांना उत्तम दर्जाची खतं योग्य वेळी आणि रास्त भावात मिळणं गरजेचं आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळं खतांचा पुरेसा साठा जागोजागी आणि गरजेच्या ठिकाणी उपलब्ध करून देणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याकरता दोषी आढळलेल्यांचं खत वितरण परवाने रद्द करून राज्य सरकारने गुन्हे दाखल करावेत असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रवासी कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या पथदर्शी प्रकल्पाच्या सकारात्मक निकालांच्या आधारे रेल्वेनं सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. दुष्ट आणि संघटित टोळ्या भोया प्रवाशांचा फायदा घेतात. कॅमेरे बसवल्यानं अशा घटनांमध्ये लक्षणीय घट होईल. प्रवाशांची गोपनीयता राखण्यासाठी दरवाजाजवळील सामान्य हालचाली क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. वाढीव सुरक्षेसाठी सर्व 74,000 कोचमध्ये आणि 15,000 लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसंच रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 कॅमेरे असलेल्या लोकलमध्ये सुसज्ज असणार आहेत. हे कॅमेरे 100 किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगानं आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाचं सीसीटीव्ही फुटेज सुनिश्चित करणार आहेत. भारतीय अंतराळवीर सुभांशू शुक्ला याचा परतीचा प्रवास उद्या सुरू होईल. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्यासह आणखी 3 अंतराळवीरांना देखील एक्झिओम 4 हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता रवाना होईल. हे यान येत्या मंगळवारी दुपारी 3:00 सुमारास पृथ्वीवर उतरेल. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. सुभांशू शुक्ला यांनी भारतासाठी अंतराळात एकूण 7 प्रयोग केले आहेत. यवतमाळ इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांची 7-12 कोरा यात्रा सुरू आहे. यात्रेच्या आजच्या 7व्या दिवशी बच्चू कडू आणि पदयात्रेत सहभागी शेतकरी शेतमजुरांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवला. शेतकरी दिव्यांग भोई मेंढपाळ यांच्यावरच्या अन्यायाकडे राज्य शासनानं लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. क्रिकेटमध्ये यजमान इंग्लंडनं आज लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या 3र्या कसोटी सामन्याच्या 4थ्या दिवशी भारताविरुद्ध आपला दुसरा डाव पुन्हा सुरू केला. काही वेळापूर्वी यजमान संघ 4 गडी बाद 98 धावांवर होता. काल 3र्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं बिनबाद 2 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 387 धावांवर संपल्यानं त्यांच्याकडे आता 98 धावांची आघाडी आहे, ज्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील 387 धावांची बरोबरी झाली आहे. 5 सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. दरम्यान काल भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंड विरुद्ध T20 मालिका 3-2 अशा फरकानं जिंकून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताचा हा पहिलाच T20 मालिका विजय आहे. काल बर्मिंगहॅम इथं झालेल्या मालिकेतला 5वा अंतिम सामना इंग्लंडच्या महिला संघानं 5 गडी राखून जिंकला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना आज अग्रमानांकित जेनिक सिन्नर आणि 2 वेळचा गतविजेता कार्लोस अल्काराज यांच्यात रंगणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतही अजिंक्यपदासाठी अंतिम लढत या दोघात झाली होती, तेव्हा अल्काराज हिरवाईवरच्या खेळातही वर्चस्व सिद्ध करणार की सिन्नर फ्रेंच स्पर्धेतल्या पराभवाचा वचपा काढणार याबद्दल टेनिस प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होईल. हवामान. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 3 तासांकरिता विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहाय्यक प्रयोगशाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह 4 मान्यवरांची राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर नियुक्ती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आणि भारतीय अंतराळवीर सुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.